इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 9 इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 9 जुने पवित्र स्थान नव्या पवित्र स्थानाचे दर्शक आहे. जुने पवित्र स्थान नव्या पवित्र स्थानाचे दर्शक आहे. पहिल्या करारात ही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पार्थिव होते, कारण पहिला मंडप तयार केलेला होता त्यात दिव्याचे झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे आणि दुसऱ्या मंडपाच्या पलीकडे परम पवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने सभोवती मढविलेला कराराचा कोश होता. या कोशात मांना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या असलेली अहरोणाची काठी व कराराच्या पाट्या ही होती आणि त्यांच्यावर गौरवशाली करुपीम दयासनावर छाया करीत होते. याविषयी आता सविस्तर सांगण्याचे प्रयोजन नाही. या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात. दुसऱ्यात प्रमुख याजक मात्र वर्षातून एकदा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करावयाचे ते घेऊन जातो, त्या वाचून जात नाही. तेने करून पवित्र आत्मा दर्शवितो की जोपर्यंत पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परम पवित्र स्थानाची वाट प्रगट होत नाही. तो मंडप वर्तमानकाळी दृष्टांतरूप आहे. त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेक भाव पूर्ण करावयास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञपशु अर्पण करण्यात येतात. खाणे पिणे नाना प्रकारची क्षालणे यासुद्धा ती अर्पणे केवळ दैहिक विधी असे होते. ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले होते. ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठाई असलेले शुद्धीकारक सामर्थ्य ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुख याजक असा येऊन हातांनी केलेला नाही म्हणजे या सृष्टीतला नाही अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडपातून आणि बकरे व गोर्हे यांचे रक्त नव्हे तर आपले रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली, कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि विटाळलेल्यावर शिंपलेली कालवडीची राख ही जर देहाची शुद्धी होईल असे पवित्र करतात तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस परमेश्वराला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचा विवेक भाव जिवंत परमेश्वराच्या सेवेसाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करील आणि तो याकरिताच नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिला करार चालू असता जी उल्लंघने झाली त्यापासून मुक्ती होण्यासाठी मरण झाल्याने सार्वकालिक वारशाचे वचन पाचारण झालेल्यास मिळावे, कारण जेथे मृत्यूपत्र आहे तेथे मृत्यूपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते, कारण मृत्यूपत्रकर्ता जिवंत आहे तोपर्यंत ते कधी चालावयाचे नाही. यास्तव पहिल्या कराराचीही स्थापना रक्तावाचून झाली नाही. मोशेने नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकास सांगितल्यावर पाणी, किरमिजी लोकर व एजोब यासह गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त घेऊन पुस्तकावर व सर्व लोकांवरही सिंचन करीत म्हटले, जो करार परमेश्वराने आज्ञा करून तुम्हासाठी दिला त्याचे हे रक्त आहे आणि त्याने तसेच मंडप व सेवेची सर्व पात्रे यावर रक्त शिंपडले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व शुद्ध होतात आणि रक्तपाता वाचून पापमोचन होत नाही असे म्हटले असता चालेल. ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व, ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व। याप्रमाणे स्वर्गातील वस्तूचे नमुने अशाने शुद्ध होणे आवश्यक होते। स्वतः स्वर्गीय वस्तू तर याहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे आवश्यक होते। खऱ्या गोष्टीच्या नमुन्यासारखे हातांनी केलेले पवित्र स्थान यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी परमेश्वरासन्मुख उभा राहण्यास स्वर्गात गेला। आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी दुसऱ्यांचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसा तो स्वतः वारंवार अर्पण करावयास गेला नाही। तो गेला असता तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते, पण तो युगाच्या समाप्तीस स्वतःच्या यज्ञाने पापे नाहीतशी करण्यासाठी एकदाच प्रगट झाला आहे, ज्या अर्थी मनुष्यास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे। त्या अर्थी ख्रिस्त बहुतांची पापे स्वतःवर घेण्यास एकदाच अर्पिला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यास तारणासाठी पापविरहित असा दुसऱ्याने दिसेल।